चीनीमंडी.com पॉडकास्ट।
वीजी डेली शुगर मार्केट अपडेट। शनिवार 26 ऑक्टोबर 2019। डोमेस्टिक मार्केट। दिवाळीचा सण आणि बँकिंगच्या सुट्टीमुळे बाजार शांत होता। महाराष्ट्रात S30 साखरेचा व्यापार 3100 रुपये ते 3170 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3220 रुपये ते 3300 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3320 रुपये ते 3420 रुपये होता। गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3180 रुपये ते 3230 रुपये होता, तर M30चा व्यापार 3280 रुपये ते 3330 रुपये राहिला। कोलकाता M30 साखरेचा व्यापार 3810 रुपये ते 3830 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3320 रुपये ते 3400 रुपये होता, तर M30चा व्यापार 3375 रुपये ते 3400 रुपये होता। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत।